93.5 रेड एफएम वर 10:40 ची वेळ मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये वातावरण थोडं थोडं बदलतंय, पण हा बदल वातावरणातला रोजचाच अनुभवायला मिळतोय. ऊन जातं, ढग येतात, पण पाऊस काय शहरात पडत नाही. नाशिकमध्ये अजूनही पावसाची कमतरता आहे. जम्मूमध्ये भरपूर पाऊस पडला, अक्षरशः रस्त्यावर पाणी वगैरे साचलं. आपल्या इकडे ती सिच्युएशन अजूनपर्यंत अनुभवायला मिळत नाहीये. आणि खऱ्या अर्थानं आता पावसाची प्रचंड गरज लक्षात घेता, शालिनी म्हणत होती मगाशी की येस मी सुद्धा रिक्वेस्ट करते आहे पावसाला की बाबा रे ये पडत्या दिवशी पड, जर पाऊस पडला तर ती नवऱ्याकडे पुढचे 2 आठवडे काहीही हट्ट करणार नाहीये. बर, वा 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 वा, क्या बात आहे. तुषार म्हणतोय की जर पाऊस पडला, ठरवायला लागलेत लोक आता, जर पाऊस पडला तर मी पुढचा 1 आठवडा खोटं बोलणार नाही म्हणे कोणाशी, म्हणजे तो भरपूर खोटं बोलतो. व्हेरी गुड. तुम्ही काय तसं काय ठरवलं असेल तर शेअर करा जरा. 6601935 नंबर आहे. बोलना माही बोलना फ्रॉम कपूर अँड सन्स गाणं येत आहे थोडा सोळ्यात. एन्जॉय, बजाते राहू.